नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्यात हानी झालेल्या नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण देश. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान. जळगावच्या सुजाता बागुल यांचा समावेश. पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारंभात 17 महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीची पासिंग आउट परेड. रेल्वे विभागाकडून उस्मानाबादचं धाराशिव रेल्वे स्थानक असं नामांतर. आणि विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या हल्ल्यात हानी झालेल्या नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांनी आज पूंछमध्ये सार्वजनिक सभेत बोलताना हल्ल्यांमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाची स्पष्ट हमी दिली. या सभेत त्यांनी पाकिस्तानच्या निंदनीय कृत्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आणि भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवायांचा उल्लेख केला. भारताच्या नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला भारत सहन करणार नाही असं शहा यांनी स्पष्ट केलं.
जब पाकिस्तान ने निहत्थे नागरिकों पर हमला किया तब भारतीय सेना ने इसका भी सटीक जवाब दिया और उनके 9 हवाई अड्डों को उनकी मारक क्षमता को क्षतिग्रस्त कर एक मजबूत जवाब दिया. भारत के नागरिकों पर किसी भी प्रकार का अतिक्रमण भारत सहन नहीं करेगा.
दरम्यान अमरनाथ यात्रेपूर्वी घेतलेल्या सुरक्षा आढावा बैठकीत शहा यांनी लष्करी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ही यात्रा जुलै महिन्यात सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या कारकट इथं 48,500 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. यात 5,500 कोटी रुपयांचा चौपदरी पाटणा गया दोभी महामार्ग, 249 कोटींचा गोपालगंज महामार्ग यांचाही समावेश आहे. वाहतूक, ऊर्जा, रेल्वे आदी क्षेत्रांना या प्रकल्पांमुळे लाभ होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशात कानपूर इथंही 47,573 कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी बायोचारचा वापर करा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. अॅग्रोव्हिजन फाउंडेशनच्या वतीनं नागपूरच्या धापेवाडा इथल्या भक्ती फार्म्स इथं आयोजित बायोचार निर्मिती प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. बायोचार हा पिकांचं अवशेष जाळून तयार केलेल्या कोळशासारखा पदार्थ आहे. आपल्याकडे उपलब्ध पराटी आणि तुराटी हा बायोचार तयार करण्यासाठी उत्तम बायोमास आहे. नवीन तंत्र, नवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना उत्पादकता वाढवावी लागेल. शेतात वापरायच्या छोट्या उपकरणांची बँक तयार करणं गरजेचं आहे. काळाच्या ओघात शेतकऱ्यांनाच आपल्या विकासाचा मार्ग शोधावा लागेल असंही गडकरी यावेळी म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात 15 परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आले. नर्सिंग क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. जळगावच्या सुजाता बागुल यांचा यावेळी गौरव करण्यात आला. शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र राजभवन इथं आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा गोवा राज्य स्थापना दिवस आणि येत्या 2 जूनला साजरा होणारा तेलंगणा राज्याचा स्थापना दिवस संयुक्तरित्या साजरा करण्यात आला. केंद्र सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा भाग म्हणून हे स्थापना दिवस साजरे करण्यात आले. यावेळी दोन्ही राज्यांचा इतिहास आणि वारसा दर्शवणारे लघुपट देखील दाखवण्यात आले. पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीएचा 148वा दीक्षांत समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक दिवशी पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्सनी 3 वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर पासिंग आउट परेडमध्ये भाग घेतला. या संचलनात सहभागी झाल्यानंतर महिला छात्रांनी पुषअप्स मारून आपल्या यशाचा जल्लोष केला. 2021 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महिलांना एनडीएमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्याची ही पहिली फलश्रुती आहे. या कार्यक्रमाला मिझोरामचे राज्यपाल आणि माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही के सिंग, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आणि एनडीएचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल गुरुचरण सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
रेल्वे विभागाने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतर धाराशिव रेल्वे स्थानक असं केलं आहे. महाराष्ट्र शासनाने पूर्वीच्या उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव केल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं हे नामांतर केलं आहे. स्थानकाचं नवीन नाव आणि कोडला भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनकडून मान्यता देण्यात आली आहे. पूर्वी उस्मानाबाद नाव असलेल्या या स्टेशनचा कोड UMD असा होता, तो बदलून आता धाराशिव या नवीन नावाच्या स्टेशनचा कोड DRSV असा झाला आहे. सर्व रेल्वे नोंदी, निवेदन आदी या नवीन नावाने पास होतील. हा बदल करण्यासाठी उद्या 31 तारखेला मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम ही आरक्षण प्रणाली रात्री 12:15 ते 1:30 तात्पुरती बंद करण्यात येणार असून यात्रेकरू आणि जनतेनं याची नोंद घ्यावी असं मध्य रेल्वेनं पत्रकाद्वारे कळवलं आहे. परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातल्या ताडबोरगाव इथं विकसित कृषी संकल्प अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेच्या चित्ररथाला यावेळी हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. यावेळी कृषी क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांनी नवीन विकसित झालेल्या बियाणाच्या वाणाची तसंच दादा लाड कापूस लागवड तंत्राची माहिती दिली. खत, कीड आणि रोगाचं व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, जमिनीचं आरोग्य संतुलन आणि मृदा आरोग्य पत्रिकेचं महत्व यावर देखील या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थित शेतकरी यादव देशमुख यांनी या कार्यक्रमात माती परीक्षणाबाबत माहिती मिळाल्याचं सांगितलं.
आज आमच्या गावामध्ये कृषी विकास संकल्पांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, आत्मा कार्यालय तसेच कृषी विद्यापीठ येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी येऊन शेतकऱ्यांना खरीप पूर्व काय कामे करायचे याबद्दल मार्गदर्शन केले. आमच्या इथं कापसाचं सर्वाधिक क्षेत्र असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी कापूस पीक लागवड करते वेळेस खताचा असा विद्राव्य वापर करायचे, माती परीक्षण करत नव्हते. कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ माननीय तुपे सरांनी माती परीक्षणाचं महत्व काय हे आम्हाला पटवून दिले, त्यामुळे आम्ही आता यानंतर माती परीक्षण करूनच खताचा वापर करणार आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ बीड शहरात आज रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या या भारत जिंदाबाद तिरंगा रॅलीत हजारो रिपाई कार्यकर्ते सहभागी झाले होते. राष्ट्रगीतानं या रॅलीची सांगता झाली. दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळेनं 3 किलोमीटर अर्थायाच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं. याबद्दल बीड जिल्ह्यातल्या मांडवा या त्याच्या गावी आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामस्थ तसंच अविनाशच्या प्राध्यापकांनी त्याच्या कुटुंबियांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. यावेळी अविनाशची आई वैशाली साबळे आणि वडील मुकुंद साबळे यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
अविनाश दादाने 36 वर्ष झाल्यानंतर गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे भारताला, आणि अविनाश बाळाचा आम्हाला खात्रीच होती की गोल्ड मेडल मिळवीन म्हणून, सुवर्ण पदक भेटेल म्हणून, आम्हाला एकदम आनंद आहे.
वडील राजाने माझ्या मुलांनी एवढी कर्तबगारी केली, मला भरपूर आनंद वाटतोय. पाहिजे तेवढा आनंद काय आनंदय म्हणजे मोठा आनंद झालेला आहे. त्याच्या संघ कधी भेटावा, कधी त्या संघ बोलावा, आणि चर्चा त्या संघ कधी होईल, आणि त्याचं कौतुक कसं पाहायला बघा भेटल ही मी आतुरतेने वाट पाहतोय.
इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. यातील विजेता संघ 1 जून रोजी पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स संघाबरोबर खेळेल, आणि या सामन्यातला विजेता संघ 3 जूनला अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसोबत खेळेल. गेल्या 8 दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे लघु, मध्यम आणि लहान प्रकल्पातला पाणीसाठा वाढत आहे. बीड शहरालगत असलेलं बिंदुसरा धरण पूर्ण भरलं आहे. धरणाच्या मध्य चादरीवरून पाणी वाहण्याची शक्यता लक्षात घेता बिंदुसरा नदीलगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. उन्हाळी सुट्ट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा जालना पूर्णा साप्ताहिक विशेष रेल्वे चालवण्याचं नियोजन केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्यात हानी झालेल्या नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण देश, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारंभात 17 महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीची पासिंग आउट परेड आणि रेल्वे विभागाकडून उस्मानाबादचं धाराशिव रेल्वे स्थानक असं नामांतर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.